शरीर आपण आपल्या नित्याच्या प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे. सोऽहं सिद्धि सुसंपन्नो नादसन्धान संस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवेत्. ज्ञानी शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधीं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्वदीनाङ्कितम्. ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आज 25 ते 35 या गटाच्या युवास्नेह कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांना कल्पना असेलच की 1 ऑक्टोबर 2016 ते 1 ऑक्टोबर 2017 हे वर्ष आपण आपले परात्पर सद्गुरू स्वामी माधवनाथ यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करत आहोत. हा काळ म्हणजे खरंच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय मंगलमय काळ, आनंदाची पर्वणीच. स्वामीजींना अधिकाधिक आठवावं, अधिकाधिक जाणून घ्यावं. कधी त्यांच्या प्रवचनाद्वारे, कधी चरित्राद्वारे, तर कधी एखाद्या अभंगाद्वारे त्यांच्या निकट जाता यावं. आणि त्यायोगे आपल्या आत भावाचं, प्रेमाचं, शांती समाधानाचं संवर्धन होत राहावं. 25 ते 35 या वयोगटाविषयी बोलायचं झालं तर आपल्यातील काहींना स्वामी माधवनाथांचा वैयक्तिक सहवास मिळाला असेल नसेल, परंतु स्वामी मकरनाथांच्या रूपाने आजही ते आपल्यात आहेत. केंद्रात सांगितल्या जाणाऱ्या स्वामी माधवनाथांच्या आठवणींनी तर आपल्याला अलगद त्या काळात नेलं जातं. कधी ब्युटी क्लास स्टोअरमध्ये खुर्चीवर शांत बसलेले आत्मतृप्त असे स्वामीजी आपल्याला सहज हितोपदेश करीत आहेत असं वाटतं, तर कधी गर्दीने फुलून गेलेल्या स्वामीजींच्या माया अपार्टमेंटच्या निवासस्थानी आपण पटकन एखादी जागा पटकावतो असं वाटतं. त्यांची कृपा आपण अनुभवलेली आहे, त्यांनी कधीच आपल्याला आपलंसं केलं आहे. अशा आपल्या प्राणप्रिय स्वामीजींचा सहवास त्यांनी रचलेल्या एका अभंगाद्वारे आपण आज घेणार आहोत. साधक संजीवनी ही स्वामी माधवनाथ रचित एक छोटी पुस्तिका. स्वामीजींनी अगदी अल्पावधीत स्वयंस्फूर्तीने रचलेले 144 अभंग या पुस्तिकेत आहेत. त्यातील अभंग क्रमांक 129 आम्हा प्रिय एक भाव या अभंगाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. स्वामीजींनी आपल्यावर प्रेमाचा वर्षाव केला, आपल्यामध्ये भाव निर्माण केला. ते म्हणत असत की भाव ही मनाची अत्यंत नाजूक अवस्था आहे. भाविकता हा तरुणांचा स्वभावधर्म आहे. त्यांच्या भावाला आवाहन करणारी कुणी समर्थ व्यक्ती मात्र त्यांना भेटली पाहिजे. तसंच मोठ्या भाग्याने स्वामीजी आपल्याला भेटले, आपल्या जीवनात आले. आज आपण केंद्र म्हणून एका कुटुंबातल्या व्यक्तींसारखे एकमेकांना बांधलेले आहोत. त्याची सुरुवात त्या प्रेमाचं बीज हे त्यांनी रोवलं. केंद्र हे त्यांनी त्यांच्या घरी एकमेव श्रोत्याला म्हणजे त्यांच्या पत्नी मातोश्री सौभाग्यवती सरळाताई यांनी घेऊन सुरू केलं आणि त्यामुळे आज आपण इथे आहोत. एखाद्या संस्थेची मानसिकता कार्यपद्धती ही तिथल्या नेतृत्वावर अवलंबून असते. जी मूल्य त्या नेतृत्वाची असतील तीच त्याच्या अनुयायांमध्येही झिरपतात. कल्चर पर्कोलट्स असं म्हणतात तसं. स्वामीजींनी आयुष्यभर शुद्ध परमार्थाचं प्रतिपादन केलं, त्यामुळे आज आपल्याला परमार्थ म्हणजे नेमकं काय करायचं, साधना म्हणजे नेमकं काय ह्याची सुस्पष्ट कल्पना आहे. आपल्यात असलेल्या भावाला स्वामीजींनी योग्य दिशा दिली, तो वाढवला, त्याचं संगोपन केलं. सर्व काही त्यांनीच आपल्यासाठी केलं. याविषयी एक प्रसंग सांगावासा वाटतो. काही साधक साधिका स्वामीजींच्या खोलीत बसल्या होत्या. एका साधकाने प्रश्न विचारला, स्वामीजी आपण नक्की कोण आहात? त्यांनी त्या साधकाच्या डोळ्यात एकदा निरखून पाहिलं आणि थोड्या गंभीर स्वरात म्हणाले, मी अनादी परमात्मा आहे. हा अवतार पुन्हा पुन्हा होत नाही, क्वचितच होतो. क्षणभर ते थांबले, आपल्या तळहाताकडे पाहत पुढे म्हणाले, माझ्या आनंदापासून तुमचा आनंद आहे, माझ्या प्रेमापासून तुमचं प्रेम आहे, माझ्या भक्तीपासून तुमची भक्ती आहे, माझ्या ज्ञानापासून तुमचं ज्ञान आहे. मी तुमच्यासाठी सर्व काही करत असतो, काही वाटेल ते करतो. आपल्याला हाताला भरून आपल्या हृदयात राहून आपल्याकडून परमार्थ करवून घेणारे सद्गुरू आपल्याला लाभले. आम्हा प्रिय एक भाव या त्यांच्या अभंगातूनही त्यांची हीच प्रेममयी मूर्ती आपल्यासमोर साकारते. या अभंगात एकूण 4 कडवी आहेत. जसजसं आपण या अभंगाचा एक भाग पाहतो तसतसं स्वामीजींचं आपल्याला झालेलं दर्शन आपल्या हृदयात परत एकदा जागं होतं. या अभंगाच्या पहिल्या कडव्यावर आता सद्भक्त तेजस सुमंत आपलं चिंतन प्रकट करेल. तेजस हा सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. माझे परात्पर सद्गुरु स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या एका अभंगाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली याचा अतिशय आनंद वाटतो आहे. स्वामीजी 129 अभंगाच्या पहिल्या कडव्यात म्हणतात, देहबुद्धी ती दूर सारिली, अहंतेची बेडी तोडली, ईश्वर बुद्धी दृढ केली, क्रोधा नाही ठाव. सोहम हा एक भाव प्रिय होण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले ते सारांशाने या कडव्यात सांगितले आहे. देहबुद्धी आणि अहंता यावर विजय मिळवत असताना स्वामीजींनी शुद्ध होत गेलेल्या अंतःकरणाने ईश्वर बुद्धी दृढ केली. अहंता आणि देहबुद्धी दूर चालल्यामुळे साहजिकपणे क्रोधाला कोणतीही जागा उरली नाही. देहबुद्धी म्हणजे स्वतःला देह मन आणि बुद्धी आहे असे समजणे. देहबुद्धी सोहम भाव रुजू देत नाही, त्यामुळे स्वामीजींनी या देहबुद्धीला अजिबात थारा दिला नाही. स्वामीजी मुळातच सत्वगुणी असल्याने अंतर्मुख होते. त्यात त्यांच्या नात्यातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे त्यांच्या अंतर्मुखतेत अधिकच भर पडली. या अंतर्मुखतेचा स्वामीजींनी देहबुद्धीवर मात करण्यासाठी उपयोग केला. स्वामीजींचा त्यांच्या प्रपंचाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असामान्य होता. स्वामीजी सरळातांची सेवा एक साधिकेची सेवा म्हणून स्वीकारत असत. स्वामीजींच्या धाकट्या भगिनी आणि त्यांची नात त्यांच्या साधिका होत्या. स्वामीजींनी अनेक वर्ष दुकान चालवल्यावर ते वाढवण्याच्या मागे न लागता गरज संपल्यावर ते विकण्याचा तातडीने निर्णय घेतला. स्वामीजी त्या दुकानामध्ये अडकून पडले नाहीत. स्वामीजी म्हणत, मी संसार केला पण मी संसारी नाही. मी व्यापार केला पण मी व्यापारी नाही. मी प्रवचने केली पण मी प्रवचनकार नाही. मी आहे सत चित आनंद रूप परमात्मा. स्वामीजी आपले सगळे काही साधकांसाठी वचण्यास नेहमी तयार असत. अनेक साधक साधिकांच्या लग्नात स्वामीजींनी यथाशक्य आर्थिक मदतही केली. स्वतःचे असे त्यांनी काही राखून ठेवले नाही. त्याचवेळी स्वतःचा प्रपंच अतिशय यशस्वीपणे पार पाडला. स्वामीजींचा स्वतःच्या देहाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अगदी अलिप्तपणाचा होता. त्यांच्या आजारपणात हे अधिक स्पष्टपणे जाणवते. त्यांच्या पोटाच्या ऑपरेशन संदर्भात बोलताना स्वामीजी म्हणाले, माझे अस्तित्व मस्तिष्क भागात आहे आणि पोट एखादी भाकरी कापावी तसे कापले जात आहे. आपण त्यापासून वेगळे आहोत हा आत्मनात्मविवेक त्या क्षणीही जागृत होता. आणखी एका प्रसंगात स्वामीजी म्हणतात, आपण नेहमी आनंद घ्यायला शिकले पाहिजे. संसार करताना अडचणी या येणारच. नुकतेच माझे पोटाचे एवढे मोठे ऑपरेशन झाले तरी मी तेव्हाही आनंदातच होतो व आता तुमच्या समवेत बसल्याने अजूनच आनंदात आहे. कारण मूळ स्वरूपच आनंदाचे आहे. स्वामीजी अशा शारीरिक व्याधींच्या प्रसंगात स्वामी स्वरूपानंद गोंदवलेकर महाराज आणि रामकृष्ण यांनी त्यांच्या शारीरिक व्याधींच्या प्रसंगात कसे अनुसंधान ठेवले याची आठवण करून देत असत. स्वामीजींनी देहाशी निगडीत गोष्टींना कधीही एका मर्यादेपलीकडे महत्व दिले नाही. स्वामीजी अहंतेला बेडी असे संबोधतात. अहंता अगदी मुळाशी असल्याने स्वामीजींनी बेडी असा शब्दप्रयोग केला असावा. स्वामीजींनी अहंतेची बेडी त्यांच्या आधीच्या जन्मातच तोडली असावी असे वाटते. स्वामीजी सलग 3 वर्षे टेनिस चॅम्पियन होते पण त्यांनी त्याचा अभिमान बाळगला असे दिसत नाही. स्वामीजी नाथ संप्रदायाचे अध्वर्य असूनही त्यांनी इतर संप्रदायांचा नेहमी आदर सत्कार केला. स्वामीजी म्हणत, संप्रदाय असणे ठीक आहे पण सांप्रदायिकता नको. स्वामीजी कोकदनहून पुण्याला आले तेव्हा त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या इंग्लिशचे ज्ञान असल्यामुळे सहज मिळाल्या असत्या. पण स्वामीजींनी शिंपीकाम शिकून घेतले. परमार्थाकरता योग्य वेळ मिळावा असा त्यांचा उद्देश असावा. स्वामीजी दुकानातही अखंड भगवत स्मरण करीत असत. ताग्यातून कापड कात्रीने कापताना सुरुवातीला हरी 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 असा नामोच्चार करीत असत. स्वामीजी दुकान उघडल्यापासून ते नीट लागेपर्यंत ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणत असत. त्यानंतर दुकानात आलेल्या साधकांसमवेत प्रार्थना होत असे. दुकानात येणाऱ्या गिराईकांकडे लक्ष देता देता स्वामीजी ज्ञानेश्वर आणि मनोबोधावर विवरण करीत असत. दुकानात कोणीच नसेल तेव्हा ते एखादा ग्रंथ वाचून त्यावर चिंतन करीत असत. अशा प्रकारे स्वामींनी आपले दुकान कसे वाढेल याकडे खूप लक्ष न देता दुकानात येणाऱ्या साधकांचा परमार्थ कसा वाढेल आपले अनुसंधान कसे राहील हे जास्त पाहिले. व्यवहाराप्रमाणे प्रपंचातही स्वामीजींनी आपला दिनक्रम ईश्वर बुद्धी दृढतेसाठी पूरक असा ठेवला होता. स्वामीजी म्हणत की प्रपंच आणि परमार्थ एकच आहेत पण अज्ञानामुळे ते दोन्ही वेगळे आहेत असे मानले जाते. स्वामीजी पुढे म्हणत, मन भगवत चरणी ठेवून देहाने सारे व्यवहार यथासांग यथायोग्य यथामती करायचे. बुद्धीनेही तेच ग्रहण करायचे. प्रत्येक गोष्ट प्रसंगावधान साधून करायला हवी. प्रपंचात कर्मयोग कसा साधावा हे सांगताना स्वामीजी म्हणतात, ध्यान नामस्मरण सद्ग्रंथांचे वाचन पूजा अर्चा इत्यादी सर्व गोष्टी ठराविक वेळी करून आपल्या वाट्याला आलेली प्राप्त कर्मे चोख आणि अत्यंत प्रेमाने पार पाडायची व सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून मोकळे व्हायचे. मी माझे मला या 3 गोष्टी आपल्या जीवनामधून काढून टाकायच्या. सतत अनुसंधान साधण्याचा प्रयत्न हवा. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम असं हवं. उत्तमोत्तम गुण अंगी बांधवत असतानाच दुसऱ्याकडून होणारी निंदा अपमान यांना सामोरे जाण्याचे धैर्य देखील कमवावे लागते. कोण काय याचे भय न बाळगता ईश्वराची अनन्य भक्ती वाढवावी लागते. स्वामीजी ईश्वर बुद्धी दृढ करण्यासाठी किती सूक्ष्म आणि खोलवर असा विचार करत असत ते यावरून लक्षात येते. स्वामीजींनी क्रोधावरही अहंतप्रमाणे त्यांच्या आधीच्या जीवनात विजय प्राप्त केला असावा. स्वामीजींच्या दुकानाची काच जेव्हा एका सायकलस्वारामुळे फुटली तेव्हा त्यांनी शांत राहून त्या व्यक्तीला सायकल योग्य प्रकारे कशी उभी करावी ते समजावून सांगितले. एकदा स्वामीजींच्या प्रवचनात एक साधिका उभ्या राहून एकदम स्वामीजींशी वाद घालू लागल्या. स्वामीजींनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांच्याकडून एक अभंगही म्हणून घेतला. त्या भगिनींनी जाताना स्वामीजींना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि आणखी एका प्रसंगात साधिकेने पाणी पिऊन रिकाम्या उष्टापेला स्वामी स्वरूपानंदांच्या प्रतिमे समोर ठेवला. ते पाहून स्वामीजींनी त्या भगिनींना समजावून सांगितले की असा उष्टा रिकामा पेला आपण सद्गुरूंसमोर ठेवू नये. त्या संगत कुठेही क्रोध नव्हता. अभंगातील हे कडवे आम्हाला साधनेसाठी खूप मार्गदर्शक आहे. स्वामीजींप्रमाणे आमचा दिनक्रमही परमार्थास आणि आत्मज्ञान प्राप्तीच्या ध्येयासाठी पूरक होवो. स्वामीजींनी सांगितलेले क्रोध देहबुद्धी अहंता हे दोष आमच्याही जीवनातून नाहीसे होवत आणि ईश्वर बुद्धी वाढीस लागो अशी स्वामी मकरंदनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. हरिओम तत्सत.
तेजसच्या चिंतनातून आपण ऐकलं की स्वामीजींच्या हातात काम कोणतंही असो त्याला बैठक ही परमार्थाचीच होती. ते टेनिस कोर्टवर खेळत असतानाही त्यांच्या मुखी उपनिषद गीता अशा सद्ग्रंथाची वचनच घोळत असत. वरवर टेनिसच्या मित्रांमध्ये मी वावरत असे पण तो त्या खेळापुरताच असं ते म्हणत असत. शिवणकामाच्या यंत्रावर 16-16 तास काम करताना हाताने काम मुखाने हरिनाम असं चालत असे. अवघ्या 10 वर्षांचं असताना त्यांच्या हातात भगवद्गीता होती. मॅट्रिकच्या परीक्षेनंतर 1.5 महिन्याच्या सुट्टीत ते भगवद्गीतेच्या अभ्यासात गढून जात असत. खरंच संतांची साधना ही इतरांना मार्गदर्शन म्हणून असते. स्वामीजींचे साधकावस्थेतील हे प्रयत्न आपल्याला फार अंतर्मुख करतात. आपल्याही जीवनात अशा प्रयत्नांची शिकस्त करण्यास प्रेरणा देत राहतात. आता यानंतर अभंगाच्या पुढच्या कडव्यावर चिंतन प्रगत करणार आहे सद्भक्त सुशांत पाटोळे. सुशांत हा डॉक्टर असून ONGC मध्ये कार्यरत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथजी यांच्या जन्मशताब्दी वर्षातील 25-35 वयोगटाचा पहिला युवा संघ. या निमित्ताने स्वामीजींचं लीलाचरित्र उलगडून दाखवणाऱ्या त्यांच्याच एका अभंगावर केलेलं चिंतन प्रकट करायची संधी आज मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. अभंगातील दुसऱ्या कडव्यात स्वामीजी लिहितात, आवड मग बहु भक्तजनांची साकड अम्मा प्रेमीजनांची नको कसरत ती बुद्धीची भावची एक नाव ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले दीनजना. याप्रमाणे स्वामीजींचे अवतार कार्य सुरू झाले ते 1958 साली सुरू केलेल्या ज्ञानेश्वरी गुरुगावाने. कठीण वळणचंही सहज आकलन करून देणारे रसाळ निरूपण वंदनीय शिस्तबद्ध आचरण श्रोतृवर्गावर असलेले मार्गी समान प्रेम यामुळे स्वामीजींनी श्रोत्यांची मने जिंकली ती कायमचीच. असंच एकदा प्रवचनानंतर एका भगिनींच्या चपला सापडल्या नाहीत. स्वामीजींना जेव्हा त्या दिसल्या तेव्हा त्यांनी त्या कागदातून गुंडाळून ठेवल्या. त्या भगिनींची सकाळची शाळा असे, त्यांना अंगाने जावे लागू नये म्हणून स्वामीजींनी त्या सकाळी दुकानात जाण्यापूर्वी परत केल्या. बरा येतो असं म्हणून त्यांचाही पणकाराचा स्वीकार न करता लगेच तेथून निघाले. या प्रसंगावरून अमानित्व अहेतुक निरपेक्ष प्रेम श्रोत्यांची काळजी आणणारे स्वामीजींचं अंतःकरण याची जाणीव आपल्याला होते. सद्गुरु भेटीपूर्वीच त्यांच्या ठाई असलेल्या या व इतर दैवी गुणांमुळे बाळासाहेब हे इथे येण्यापूर्वीच संत होते असे उद्गार स्वामीजींचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी काढले होते. सुखदुःख मिश्रित संसार आनंदरूप करण्याची किमान परमार्थ शिकवतो. आत्मदर्शन हेच प्रत्येक साधकाचे ध्येय असले पाहिजे. परमार्थात गुण असे काही नाही, 2+2=4 असाच तो सरळ आहे. स्वामीजींच्या अशा तर्काधिष्ठित शुद्ध परमार्थ विचाराने सुशिक्षित आणि बुद्धिजीवी वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाला. त्यात सुमारे 80% तरुण मुलामध्ये होते. त्यांच्यावर स्वामीजींचे विशेष लक्ष होते. ते म्हणत, परमार्थ हा तरुणपणीच करायची गोष्ट आहे. तरुणांमध्ये जिद्द आणि समर्पण भाव असतो. एखादी गोष्ट करायची ठरली
की झोपून देण्याची प्रवृत्ती असते. स्वामीजी गरुणांना सांगत, तुम्ही फक्त साधना करा, आनंदात राहा, बाकीही बाहू येतो. साधक भक्तांची साधना प्रापंचिक अडचणीमुळे अस्थिर होऊ नये म्हणून त्या दूर करण्यासाठी स्वामीजी कसोशीने प्रयत्न करत. पूर्वी साधक दशकी स्वामी अकरमनाथजी हे निवाडकर कालीवरून कायवाड्यात राहत होते. या वाड्यातील धोकादायक स्थितीतील एक भिंत महानगरपालिकेने काढली, पण नवीन जागेच्या अभावी त्यांनी एक दोन महिने तसेच काढले. एप्रिलच्या अखेरी स्वामीजी त्यांना म्हणाले, काल दुपारी आकाश एकदम काळ्या ढगाने भरून गेले, तेव्हा डोळ्यासमोर तुमचं घर उभे राहिले. प्रभू कृपेने आत्ताच पाऊस पडत नाही, पण फार भार त्याच्यावर टाकणं पाडत नाही. तुम्ही ताबडतोब दुसरी जागा बघा. याचा पावसाचा काही नियम नाही एवढेच बोलून स्वामीजी भांडले नाहीत, तर त्या दिवशी दुकानात येणाऱ्या प्रत्येक साधकाकडे ते रिकाम्या जागेसंबंधी चौकशी करत होते. त्याच दिवशी स्वामीजींच्या सांगण्यानुसार स्वामी अकरमनाथजींनी घरातील सर्वांसकट मुक्काम एका नातेवाईकांकडे हलवला. त्या रात्री मुसळधार पाऊस पडला. स्वामी अकरमनाथजी जेव्हा घरी गेले तेव्हा नवीन कापडाने घातलेले सामान फक्त पावसापासून वाचले होते. तेवढ्यात त्यांच्या शाळेतील एक शिक्षक तेथे आले. त्यांना सर्व परिस्थितीची कल्पना होती. ते नवीन फ्लॅटसाठी भाडेकरू म्हणून चांगल्या माणसांच्या शोधात होते. त्यांनी राहण्याची व्यवस्था केली. ही घटना जेव्हा स्वामीजींनी ऐकली तेव्हा त्यांना फार बरे वाटले. ते म्हणाले, प्रभू भक्ताचे सर्व काही सांभाळतो. देवे भक्त कोणाला कधी देखिला आणि ऐकिला, शरणागतांशी देव झाला वज्र पंजरू. आपण भक्त होऊन राहायला हवे फक्त, बाकी सर्व ते पाहून घेतो. स्वामीजींनी अत्यंत दक्षतेने तरुणांवर विश्वास ठेवला. कोण कुठे जातो, काय करतो, या सर्व गोष्टी ते जाणून घेत. केवळ कारणार्थिकच नाही तर साधकाच्या जीवनात सर्व कश गुणात्मक बदल व्हावा म्हणून या तळमळीने स्वामीजींनी तरुणांना घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. एके ठिकाणी भूगतो ज्ञानी संसार कर्मार्थ दोन्ही असा कर्मार्थरी प्रपंच करणाऱ्या स्वामीजींना साथ लाभली ती पूजनीय मातोश्री सरलाताई यांची. त्यांनी केंद्रातील साधकांवर पोटच्या मुलांसारखी माया केली. लेकरांचे हित वाहो माहुलीचे चित्त ऐशी कळवायची व्याती करी लाभावी कृती. अशा प्रकारे स्वामीजी आणि मातोश्री सर्वार्थाने साधकांच्या कल्याणाकरता अहोरात्र झटले. स्वामीजींसमवेत मातोश्री भगिनीवर्गांच्या तक्रारी सुखदुःख जाणून घेत खडतर प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभ्या राहत त्या साधकांचे गोड कौतुक करत रोज त्यांच्या हातची गरम भाजीपोळी खाण्याचे डोहाळे लागलेल्या साधिकेचे डोहाळे त्यांनी पुरवले. तर परवाही आई वडिलांकडे जाणं अशक्य असलेल्या साधिकेचे बाळंतपण देखील त्यांनी केले. लग्नानंतरही कर्मार्थ मार्गावरील वाटचाल सुरक्षित राहावी म्हणून स्वामीजींनी मोठ्या दूरदृष्टीने केंद्रातील काही तरुण मुलामुलींचे विवाह ठरवले. तसंच लग्न न करण्याचा निर्णय घेतलेल्या भगिनींच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. भगिनींचे भाव स्वामीजींनी विशेषत्वाने जपले. स्वामीजींनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या आबालवृद्धांवर साधकांवर अतिशय प्रेम केले. कळव्यातील शेवटच्या दोन चरणात स्वामीजी म्हणतात, नको कसरतती बुद्धीची भावाची एकना. भाव हा स्वामीजींचा करारीतील शब्दांपैकी एक होता. स्वामीजी साधक शिष्यांच्या ठाई असलेल्या शुद्ध भावाची जपवणूक करत. सद्गुरूंना शिष्यांकडून सात्विक भाव आणि श्रद्धेची अपेक्षा असते. भावाने भगवंताजवळ जाता येते. भाव वृद्धिंगत होण्यासाठी शिष्यांनी सद्गुरूंच्या अथवा त्यांच्या सद्ग्रंथांच्या संगतीत राहावं असे ते सांगत. स्वामीजींनी नेहमी गौळ श्रद्धा आणि प्रेमभावाला प्राधान्य दिलं. साधकांच्या कर्मार्थ मार्गातील गैरसमजुती त्यांनी दूर केल्या. एकदा एका साधकांच्या घरी देवघरातील पिंड अनाधानाने खाली पडली. त्यातील शाळिकेचा भागाला थोडासा थडा गेला. त्यामुळे काही दोष लागेल का, या भीतीने नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी का, असं त्यांनी स्वामीजींना पत्राद्वारे विचारले. तेव्हा नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी असे काहींचं म्हणणं असतं, पण कसे तरी नये. मी ज्या पिंडीवर अभिषेक करतो तीही बनलेलीच आहे. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला हे समर्थांनी म्हटले आहे, याचा अभिप्राय लक्षात घ्यावा. मूर्तीला बाहेरून तडा गेला तरी आपला भाव अभंगच आहे, त्या भावाला तडा गेला नाही म्हणजे झाले, असे उत्तर स्वामीजींनी त्यांना दिले. देवाच्या करणी जयांची भजने देवांचे वाहनी ते शरीर जाती क्षण देवची झाले. अशा प्रकारे अगदी लहान वयातच स्वामीचरणी भक्तिभावाने अनन्यगत झालेली भक्त म्हणजे रत्नागिरीची मंगलखेर. हृदयाच्या दुर्भरागाने आजाराने ग्रस्त असलेल्या मंगलने अखेरपर्यंत स्वामीजींचे दर्शन पाहिजे म्हणून पुण्यात वास्तव्य केलं. स्वामीजींचा अनुग्रह घेऊन मृत्यू समोर असताना देखील मोठ्या निष्ठेने साधना केली. अखेरीस स्वामी स्वामी म्हणत स्वामीजींच्या मांडीवर मस्तक ठेवून अखेरचा श्वास घेतला. त्यावर स्वामीजी म्हणाले, एवढासा जीव पण सद्गुरु निष्ठा तेवढी म्हणून ती तरुण गेली. मृत्यू कोणाला टाळता येत नाही. मंगलने ज्या बोधात देह ठेवला तो लक्षात घेतला पाहिजे. नंतर उभारलेल्या धाम मंदिराला स्वामीजींनी तिचे नाव दिले. ही केंद्राची वास्तू म्हणजे अध्यात्म मंगलधाम. मंगलचा हा प्रसंग नुकताच झालेल्या प्रवचनात सांगताना मकरंदनाथ स्वामीजी म्हणाले, तुम्ही मंगलच्या ज्ञानाची परीक्षा करू नका. तिला किती शास्त्र सांगता येत होतं, उपनिषदे माहिती होती का हे विचारू नका, तर तिचा अनन्यभाव लक्षात घ्या. भगवद्गीतेतील संशयात्मा विनश्यती या वचनाचा दाखला देऊन स्वामीजी म्हणत, अभाविक मनुष्य कधीही सुखाने जगू शकणार नाही. प्रामाणिक शंका न विचारता, शास्त्र अभ्यास साधना न करता, केवळ बुद्धीची कसरत करून विचारलेल्या प्रश्नांना ते तरखडपणे उत्तरं देत सद्गुरूंजवळ शिष्याने डायविल बी डन अशा भावाने राहावं असं ते सांगत. अनेक पुस्तके ग्रंथ वाचून साधकाचा भाव दळमळीत होऊ नये म्हणून अद्वैत ग्रंथांचा अभ्यास केलेला त्यांना आवडे. एकदा भाव म्हणजे काय या प्रश्नाला उत्तर देताना स्वामीजीने सांगले, मनाला बुद्धीला भगवंताचा अभाव कुठेही मिळतो म्हणजे भाव. नेत्रातून अश्रुधारा वाहिल्या तर भाव नाही तर अभाव असे समजू नये. भाव म्हणजे अंतःकरण वरून येऊन सर्वत्र एक भगवंतच आहे, त्याची माझ्यावर किती कृपा आहे, तरी कृतज्ञता बुद्धीने मी त्याचं स्मरण करत नाही असं मनात येणं हा भाव. स्वामीजींना अपेक्षित असा भाव आमच्या ठाई रुजावा व तो वृद्धिंगन होण्यासाठी आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न घडावेत ही परमपूजने सद्गुरु स्वामीजींच्या प्रेरणी प्रार्थना.
सुशांतच्या या भावपूर्ण चिंतनाने आपल्याला स्वामीजींनी आपल्यावर साऱ्या कांधकृष्णावर केलेली प्रेमाची उधळण आठवली असेल. आपण खरं म्हणजे केंद्रात येऊ लागलो ते त्यांच्या प्रेमाकरता. त्यांचं ज्ञान, भक्ती, त्यांची अंतरस्थिती या कशाचंच आकलन आपल्याला नव्हतं, पण त्यांच्या प्रेमाची पाखर मात्र नेहमीकरता आपल्याला त्यांचं करून गेली. या धाग्याने आपण त्यांच्याशी बांधले गेलो आणि परमार्थाकडे वळालो. त्यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्तांना जीवापलीकडे जपलं होतं. स्वामीजींच्या या अभंगाचं गायन आता सद्भक्त मिहीर वरवारे करणार आहे. मिहीरचा स्वतंत्र व्यवसाय आहे.
सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
भाव आमा प्रिय एक भाव
स्वामीमय झालं आहे। केवळ भाव निर्माण होणे महत्वाचे नाही, तर तो भाव टिकवताही आला पाहिजे यावर स्वामीजी भर देत असत। त्याचा नंदी एक प्रसंग, युवा स्नेह 1979। आपला आताचा जसा युवा स्नेह आहे तसाच युवा स्नेह सोहळा त्या दिवशी संपन्न झाला होता आणि स्वामी माधवनाथ आशीर्वचन देत होते। आता आपण इथे जमलो आहोत, इथे एक भाव निर्माण झाला आहे। परमार्थामध्ये जो भाव प्रमुख समजला जातो तो सर्व भाव जणू इथे एकवटला आहे। हा भाव लगेच करपून जाता कामा नये, कोणी काही बोललो की करपला भाव असं होता कामा नये। या भावाचं संगोपन झालं, हा भाव बराच काळ मनामध्ये राहिला तर आपण जे मिळवायचं ते मिळवलं असं होईल। भावाचं संगोपन होईल असे प्रसंग नेहमी घडत नाहीत, उलट भावाला धक्के देणारे प्रसंग नेहमी घडतात। म्हणून प्रयत्नपूर्वक भावाचे संवर्धन होणारे प्रसंग येतील। कीर्तन, प्रवचन, सद्ग्रंथ वाचन, सत्संगती वारंवार आपल्याला मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। भाव अंतःकरणात जपला पाहिजे। अभंगाच्या पुढच्या कडव्यावर आता सद्भक्त शुभांगी नवले आपले विचार मांडणार आहे। शुभांगी एका हॉस्पिटलमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये कार्यरत।
श्रीराम। ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ मोठे स्वामीजी म्हणजे प्रेम, इनकार्नेट प्रेम, प्रेमाने ओतप्रोत भरलेले, प्रेमाची ओती मूर्ती। स्वामीजींनी प्रत्येकाच्या अंतकरणात राज्य केले। स्वामीजी हे जगज्जेता होते, जेथे जातील तेथे ते जीवन फुलवत होते। गंगेप्रमाणे निर्मळ, पवित्र, सर्व स्वयंदर्शक, सर्वांना आनंद देणारे समजावून घेणारे असे स्वामीजी कळत्या वयात त्यांचे प्रेम वात्सल्य अनुभवले आहे. त्यांनी अंतकरणात खूप खोल धाव घेतला. ते आपले आहेत हे जाणवले. स्वामीजी म्हणत आनंद आहे, आनंदात राहा. स्वामीजी हे स्वतः आनंदाचे उदाहरण. त्यांनीच आपल्याला आनंदात जगायला शिकवलं आणि शिकवत आहेत. आपल्याला आनंदाची यादी करायला शिकवणारे स्वामीजी. स्वामीजी ज्या आनंदात असत तो आनंद, ते सोलू, सुख, समाधान, परमात्मा प्राप्ती आपल्यास राही म्हणून त्याचे गमक या अभंगातून ते सांगत आहेत. आपल्या प्रत्येकाशी ते बोलत आहेत. या आनंद साधनाकडे खुणावत आहेत. त्याची प्रचिती यावी म्हणून प्रत्येकाला हाताला दोन वाटेवर मिळत आहेत. या अभंगाच्या अभ्यासाने जणू स्वामीजींचं प्रातिक दर्शन घडत आहे. त्यांनी केलेल्या साधनेचे वर्ण ते या तिसऱ्या कडव्यातून सांगत आहेत. स्वामीजी म्हणतात संत संगती ज्ञान तळमलो, ज्ञानदेवीचा भक्त जाहलो, गुरुकृपेने तृप्त जाहलो सुखाचा वर्षा. स्वामीजींच्या जीवनात जो सुखाचा वर्षाव झाला त्याची जणू उकल करत आहेत. एक म्हणजे सत्संग, दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास आणि मानवांवरील अतिव्य प्रेम, त्यामुळे त्यांचं जीवन ज्ञानेश्वरीमय झालं. तिसरं म्हणजे श्री सद्गुरु कृपेची मोहर, त्यामुळे जीवनाला कृतार्थता लाभली. स्वामीजींचं जीवन परिमित, शिस्तप्रिय, प्रणामबद्ध असं होतं. सद्गुरु प्राप्तीपूर्वीही ते संत संगतीमध्ये रमवान होते. संत म्हणजे सतमध्ये रमलेले ते संत. अशा संतांची संगती त्यांनी अगदी बालपणापासून उपभोगली. प्रत्यक्ष म्हणजे तर त्यांच्या सद्ग्रंथातून बाल्यापासून गीता ध्येन होता माझ बहु छंद, तारुण्य तत्कथित तत्वते भोगी आज अगाध. मॅट्रिक नंतरच्या सुट्टीत त्यांनी उपनिषदे, संत चरित्र या वाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. पुण्यात आल्यावरही उपक्रम चालूच होता. त्यातच त्यांच्या हाती दासबोध आला आणि त्यांच्या पारमार्थिक जीवनात क्रांती घडली. समर्थांना ते सद्गुरुस्थानी मानू लागले. पूजा, ध्यान, नाम, सद्ग्रंथांवर चिंतन म्हणून त्यावर हुकुम वर्तन असे व्रतस्थ योगी महापुरुषाचं जीवन ते जगत. एकदा दुकानात नित्य दासबोध वाचन करीत असताना अंतस्फूर्तीने त्यांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करावे असे वाटले. त्याच दिवशी घरीच शांत सुखाय ज्ञानेश्वरीवर प्रवचनास सुरुवात झाली. ज्ञानदेवांच्या ओळीतून रमू लागले. कुणीही अर्थ सांगायला नसताना सहज त्यांना अंतस्फूर्तीने अर्थ समजू लागले. जणू जन्मजन्मीचं ज्ञानदेवांचं त्यांचं नातं होतं. ज्ञानेश्वरी अभ्यासली होती. ज्ञानेश्वरी व ज्ञानोबा यांच्यातील गोड नातं असं त्यांचं निर्माण अजून झालं, घट्ट दृढ झालं. ज्ञानेश्वरीचे भक्त आपले सुहृद असावे अशा प्रेमभावातून त्यांनी ज्ञानेश्वरी प्रवचनकारांना घरी बोलावून आदर सत्कार करून त्यांच्याकडून श्रवण केलं. एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकारा चांगलं म्हणत नाही ही जनरीत मोडीत काढणारे स्वामीजी. स्वामीजींची प्रत्येक कृती ही केंद्राची संस्कृती निर्माण करत होती. श्री स्वामीजींच्या या वाघयज्ञाचे साक्षी म्हणजे नागपूरचे बाळशास्त्री हरदास, नाशिकचे फडकेशास्त्री अमळनरकर महाराज, प्राचार्य अनंतराव आठवले, प्राध्यापक राबू आठवले, हरिभक्त परायण सोनपंत दांडेकर, हरिदत्त महाराज चंदीरकर. एकदा नानासाहेब दांडेकर आणि स्वामीजी यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. तेव्हा कोणतरी ओळख करून दिली, हे बाळासाहेब वाकडे, ते आणखी काही बोलणार? तोच नाना म्हणाले, तुम्ही त्यांना वाकडे म्हणता, पण मला तर ते अत्यंत सरळ दिसतात. बाळासाहेबांना जर वाकडे म्हणायचे तर मग सरळ कोणाला म्हणायचे? या सरळ उद्गाराने नानांनी स्वामीजींचं जीवनचित्र उभं केलं. दुकान चालवत असताना जो लोकांमध्ये जुळून येईल त्यावेळेस चिंतनामध्ये मननामध्ये सद्ग्रंथ वाचनात ते व्यतीत करत. केलारी नारायण हे क्षण वेगळा अशा तुकोबांच्या अभंगाप्रमाणे स्वामीजी प्रत्यक्ष साधनेमध्ये रमलेले होते. असंच एकदा अंतस्फूर्तीने स्वामीजी वेणू महाराजांचे दर्शन घेण्यास गेले आणि त्यांना म्हणाले, आपली कृपा माझ्यावर असावी यापेक्षा दुसरे काही मागणे नाही. महाराज म्हणाले, आम्ही कोण कृपा करणार? आमच्या कृपेची तुम्हाला तशी आवश्यकता दिसत नाही, कारण आनंदीच्या प्रत्यक्ष ज्ञानदेवांची कृपा आहे. स्वामीजी म्हणाले, आपण म्हणता की मनोदेवांची माझ्यावर कृपा आहे असेलही पण मला ती कळली पाहिजे ना. म्हणजे एकीकडे श्री ज्ञानेश्वरांची कृपा माझ्यावर आहे म्हणता पण मला ती कळत नाही आणि आपल्यापुढे उभा ठाकून आपली कृपा असू द्या अशी मी विनंती करतो आहे तर तसा कृपेचा वरदस्त आपण माझ्यावर ठेवत नाही. म्हणजे गोविंदाच्या पाहुणे उपाशीच राहणार की काय? त्यावर महाराज म्हणाले, नाही नाही तसे होणार नाही. उपाशी राहण्याचा प्रश्नच नाही. अगदी लवकरच तुम्हाला त्याची प्रचिती येईल. तेव्हा त्यांना स्मरण झालं ते आळंदीला समाधीचं दर्शन घेत असताना समाधीमधून स्पष्ट हुंकार ऐकू आला त्याचं. जमी अनोबा सांगत होते, चालली आहे ती सेवा साधना अशीच चालू दे, मी पाठीशी आहे. संत संगती निवांत रमलो, ज्ञानदेवीचा भक्त जाणलो, ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओहीओहीचे चिंतन ते स्वतःला मानून पाहत ते ज्ञानेश्वरीचे एकरूपच होऊन गेले. स्वामीजी वजा ज्ञानेश्वरी म्हणजे शून्य असे संकरणच होऊन गेले. ज्ञानोबांच्या पायाशी अत्यंत शरणागत असा भाव होता. त्यांना असे वाटे की आळंदीला ज्ञानोबांच्या समाधीसमोर उमऱ्यावर उमदे असावे आणि भक्तांनी त्यांच्यावर पाय ठेवून ज्ञानोबांचं दर्शन घ्यावे अशा आराध्य ज्ञानदेवांवर स्वामीजींनी अभंग रचले. धन्या ही वारकरी करू आळंदी पंढरी, करुणेचा सागर कृपेची पाखर साधका आधारित ज्ञानदेव. धन्य ज्ञानदेवी धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले. स्वामीजी ज्ञानेश्वर प्रवचन करीत असताना प्रत्यक्ष ज्ञानोबावलीच प्रवचन करीत आहेत असे वाटे. स्वामीजींनी ज्ञानोबांवर एक गोड गद्य प्रार्थना लिहिली आहे, त्यातील एक उतारा, हे जगन्मावली आई ही शेवटी आईच, मग ती ज्ञानी असो नाही तर योगी असो, मावलीची सर इतर कोणालाही नाही येऊ शकणार. आणि मावली तुला तर माहीतच आहे की राण म्हणत आहे, पण ध्रुवबाळ काय जाणतं होतं, उपमन्य काय जाणता होता, तरी पण तो तारला गेलाच ना. फार काय, कोळी बिल्ल पशु श्वापदे कृपेच्या सागरे तारे येले, एवढे तुम्ही दयानिधी कृपासागर असताना माझ्यासारख्या नेमत्या भावाचा अन्याय मावली कशाला उभीर करेल. स्वामीजींचे ज्ञानेश्वरीवर ज्ञानोबांवर अपार प्रेम निष्ठा विश्वास होता. त्यांनी ज्ञानेश्वरीवर त्याच त्याच श्रोत्यांसमोर सांगितली, प्रत्येक श्रोत्यावर मेहनत घेतली, जो जसा आहे तसा स्वीकार करून त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना ज्ञानेश्वरी शनिवारवाड्यावर अथवा अन्यत्र सांगायची नव्हती, तसे त्यांचे विचार स्पष्ट होते. एका प्रसिद्ध गायकीने जेव्हा मुंबईमध्ये ज्ञानेश्वरी प्रवचन करण्यास येण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी नकार दिला. पुण्यातील देवघरं जपणारे स्वामीजी समर्थ रामदास ज्ञानदान मुली आराध्य प्रभू रामचंद्र यांच्या भक्तीमध्ये शरणागत असलेले स्वामीजी समाधानी जीवन जगत होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे कृपाचंद्र आहे याची देखील त्यांना प्रचिती आली. पायवर्षा स्वामीस्वरूपानंद यांची उन्नती आणि त्यांचे दर्शन घेण्यास सुरत मित्राकडून वारंवार सांगितलं गेलंय. तदनुसार स्वामीजी स्वामीस्वरूपानंद यांच्या दर्शनास प्रवासला गेले. स्वामीजी म्हणतात, प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेत आहोत आणि हेच माझे सद्गुरु माझे गुरुदेव मला भेटले असं वाटलं. गुरुकृपेने तृप्त झालो सुखाचा वर्षा. स्वामी स्वरूपानंद यांच्यासमोर त्यांना ज्ञानेश्वरी प्रवचन करण्याची संधी लागली. स्वामी स्वरूपानंद यांना खूप आनंद झाला. त्यांनी निरोप पाठवला, ज्ञानेश्वर फारच सुंदर प्रवचन करता. दुसऱ्याच दिवशी स्वामीजींना स्वामी स्वरूपानंद यांच्याकडून अनुग्रह लाभला आणि ते म्हणाले, गुरु परंपरेने जेवढे काही माझ्याकडे आले आहे तेवढे मी आज तुम्हाला देत आहे. तसेच स्वामी स्वरूपानंद पावसमध्ये एका साधकास म्हणाले की मी आता मोकळा झालो आहे, यापुढचे कार्य बाळासाहेब करतील. स्वामीजी पावसला गेले, अन्यत्र कुठेही गेले नाहीत. स्वामी स्वरूपानंद म्हणत, एकटे बाळासाहेब असे की जे येथे आले आणि कुठेही गेले नाहीत. ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबांच्या कृपेमुळे सद्गुरु भेट झाली असं स्वामीजी म्हणतात. भेटता क्षणी त्यांना सद्गुरूंची ओळख पटली. स्वामी स्वरूपानंद जे जे देत गेले ते दान होऊन ते तृप्त झाले. सर्व जीवन सुखमय झाले. सद्गुरु प्राप्तीनंतर स्वामीजींच्या प्रवचनाला साधनेला सखोलता आली असं स्वामीजी म्हणत असत. स्वामी स्वरूपानंद यांचा सहवास त्यांना तसा खूप कमी काळ लाभला. ते एकूण सहा वेळा पावसला गेले होते. पावसला जाण्यापूर्वी पत्राने ते तपशीलवार कळवत. त्यांच्या या पत्रामुळे स्वामी स्वरूपानंदांना आनंद होईल. स्वामीजी येणार असे कळले की 8-10 दिवस तरी ते नित्याचे मुसकेच होईल. आणखी कमी करून जुनी बोलण्याची शक्ती ते साठवून ठेवीत आणि आधी 5 मिनिटे सेवेकरास विचारित, भाऊजन पहा बरं बाळासाहेब आले का? इतकेच नव्हे तर स्वामींच्या आवडीनिवडी विचारून ते येण्याआधी तशी व्यवस्थाही ठेवायला सांगत. पावसला एकदा स्वामी स्वरूपानंद यांच्याजवळ कुणीतरी बोललं की बाळासाहेब इथून समुद्र घेऊन गेले, आता त्यांची प्रसिद्धी बरीच झाली, ते आता संत झाले. त्यावर स्वामी स्वरूपानंद म्हणाले, बाळासाहेब मुळातच संत आहेत, इथे येऊन गेल्यामुळे संत झाले नाहीत. अशा प्रकारे सद्गुरूंचा विश्वास आणि सद्गुरूंचे अपार प्रेम संपादन केलेले स्वामी माधवनाथ सद्गुरूंच्या ठाई अत्यंत लीन शरण असाच भाव राखून होते. सद्गुरू कृपेमुळे समाधान झाले, जीवन कृतार्थ झाले असाच त्यांचा मनोभाव होता. निरंतर आही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, गुरु कृपेने निर्भय होऊन शांत तेवत राहिले, असे काभंगात म्हणतात. आनंदातून हालो गुरु कृपा करून पूर्ण ब्रह्म झालो, असे स्वामीजींचं जीवन धन्य कृतार्थ झालं. आता स्वामीजींच्या चरित्रातून आपण काय बोध घ्यायचा असा प्रश्न मला पडला. फक्त केंद्रात येणे रोजची साधनं करणं इतकं पुरेसं आहे का? आपला तो गळा घेऊन उगवणे हे खरंच मी करते आहे का? खरंच मी सत्संगात राहून राहते आहे का? मला या चरित्रातून काय घेता येईल? त्यांच्या जीवनाकडे पाहून त्यांच्या जीवनामध्ये जो असलेला सकारात्मक दृष्टिकोन, त्यांची सद्गुरूंवर 100% विश्वास, जो प्रेम त्यांनी केलेला अभ्यास, हे मला खरंच घेता येईल? आपल्याही हातात हे आहे. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. त्यांच्या जीवनात जसा सद्गुरुनिष्ठेचा प्रेमदीप लागला, तसा आपल्या सर्व साधकांच्या जीवनात तो प्रेमदीप लागावा ही सद्गुरुचरणी प्रार्थना.
शुभंगींनी जसं आता सांगितलं, तेव्हा स्वामीजींचं जीवन हे खरंच ज्ञानेश्वरीमय होतं. ज्ञानेश्वरीतून कोणतीही ओवी काढावी आणि स्वामीजी गाठवावेत. आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की सर्वसामान्य साधकांच्या जीवनात त्यांनी ती ज्ञानेश्वरी आणली. हा ग्रंथ आपल्या जीवनाचं उन्नयन करणारा आहे, त्यातली प्रत्येक ओवी आपल्या जीवनाला स्पर्श करणारी आहे, हा विश्वास त्यांनी आपल्या आत जागवला. समजायला अतिशय अवघड अशी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी सोपी सुलभ करून त्यांनी सांगितली. तेही शास्त्राची कोर न सोडता, वेदांतशी तडजोड न करता, त्यात जे कर्म उपासना भक्ती ज्ञान सांगितलं आहे ते जीवनात करणं शक्य आहे हे त्यांनी स्वतः जगून दाखवलं. आता अभंगाच्या यापुढील कडव्यावर सद्भक्त अभिजित केंदुरकर चिंतन प्रगट करेल. अभिजित टेक महिंद्रा या सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुकारश्चांधकारस्तु ऋकारस्तन्निरोधकृत अंधकार विनाशित्वात गुरुः इति अभिधीयते. गुकार अंधकाराचा प्रतीक आहे आणि ऋकार प्रकाशाचा. आम्हा सर्वांना भवसागरातून तारणाऱ्या, अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या माझ्या सद्गुरूंना, गुरुदेवांना माझा नमस्कार असो. परमहंस स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये त्यांच्याबद्दल बोलण्याची, त्यांच्या चरित्रात अवगाहन करण्याची संधी मला मिळाली हे माझं परम भाग्य आहे. मी 2004 साली केंद्रात आलो, त्यामुळे मला स्वामी माधवनाथांचं दर्शन झालं नाही, परंतु केंद्रात सुरू असलेल्या विभिन्न उपक्रमांमुळे आपण स्वामी माधवनाथांना कधी पाहिलं नाही असं कधी वाटलंच नाही. त्यांच्या आठवणी ऐकतो आणि त्यांच्याबद्दल जेव्हा चिंतन करतं तेव्हा त्यांचे वेगवेगळे चित्र डोळ्यापुढे उभे राहतात. ज्ञानेश्वरी दासबुधावर अतिशय बहारदार निरूपण करणारे स्वामीजी, दुकानात अगदी निवांत शांतपणे बसलेले स्वामीजी, जोर बैठका मारणारे, टेनिस खेळणारे, त्यांच्या आवडत्या शिष्य मकरंदकडे अतिशय प्रेमाने बघणारे स्वामीजी, हे सर्व रूप डोळ्यापुढे उभे राहतात. आपल्या सर्वांनाच स्वामीजींबद्दल बोलायला, त्यांच्या रूपाचं गुणांचं चिंतन करायला आवडतं, पण ते खरे कसे होते किंवा त्यांचं अंतरंग जाणायचं असेल तर त्यांचाच लिहिलेल्या अभंगांचा आपण आश्रय घेतो. स्वामीजी म्हणतात, माधव मागे कधी न पाही, सर्वत्राची चिंता वाही, देहाची ती क्षिती त्या नाही, जगची विसावा ठाव. स्वामीजींनी आयुष्यात जे काही निर्णय घेतले ते त्यांनी अंतःप्रेरणेने घेतले आणि त्यांचा असा ठाम विश्वास होता की जे काही होतंय किंवा होईल ते भगवंताच्या इच्छेप्रमाणेच होईल. मग तो कोकणहून पुण्याला यायचा निर्णय असो किंवा शिवणकामाला व्यवसाय म्हणून घ्यायचा निर्णय असो, ज्ञानेश्वरी प्रवचन करण्याची सुरुवात असो किंवा कापड दुकान किती वाढवायचं, कधी विकायचं असा निर्णय असो, हे सर्वच निर्णय त्यांनी स्वयंप्रेरणेने घेतले आणि विशेष म्हणजे त्यांनी ती गोष्ट झाल्यावर त्याचा कधी उल्लेख केला नाही. एखादी गोष्ट जर चांगली झाली तर ते संतांच्या फोटोकडे बोट दाखवायचे आणि सर्व श्रेय त्यांना द्यायचे आणि मुकळे होऊन जायचे. आश्चर्य म्हणजे एवढे वर्ष दुकानदारी केल्यानंतर जेव्हा त्यांनी दुकान घेतलं आणि शेअरचं कुलूप लावलं त्यानंतर असं म्हणतात की त्यांनी दुकानाकडे पुन्हा वळून देखील बघितलं नाही आणि पुन्हा कधी दुकानाचा उल्लेख देखील केला नाही. स्वामी माधवनाथ कधीच कुठे लिप्त नव्हते, प्रपंचात मुळीच अडकलेले नव्हते, तरी त्यांच्याकडे येणाऱ्या श्रोत्यांची भक्तांची त्यांना खूप काळजी होती. श्रोत्यांकडे त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांना श्रोत्यांना परमार्थाची गोडी लागावी म्हणून त्यांनी अनेक ग्रंथांवर अतिशय रसाळ निरूपणे केली, श्रोत्यांसोबत कित्येक आनंद यात्रा केल्या, अथक परिश्रम करून स्वतःत साधना केलीच पण साधकांकडून देखील करून घेतली, परमार्थातले कित्येक विषय सोपे करून सांगितले. श्रोत्यांचा परमार्थ कसा उत्तम होईल हे तर त्यांनी पाहिलंच, पण याही पुढे जाऊन ज्यांना आपण आपलं म्हटलेलं आहे त्या शिष्यांचा साधकांचा संसार कसा उत्तम होईल, त्यांना काय अडचणी आहेत हे सुद्धा त्यांनी बघितलं. कित्येक साधकांच्या सांसारिक अडचणींसाठी त्यात अक्षरशः धावून जायचे. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बाळक वाढवी माता नाना यत्न करून. केंद्रातली मुलं मुली लग्नानंतर पण केंद्रातच राहावीत, त्यांच्या परमार्थाला खंड पडू नये म्हणून त्यांची लग्न स्वामीजींनी जमवली. आणि नुसती जमवली नाही तर लग्नासाठी लागणारं सोनं नाणं पण प्रसंगी आपल्या जवळच दिलं. कित्येक साधकांची पैशांनी सुद्धा त्यांनी मदत केली. त्यांचं ऐहिक जीवन उन्नत व्हावं म्हणून स्वतःचा देह अगदी चंदनाप्रमाणे झिजवला. त्यांनी सर्व साधक विश्वाचा कैवार घेतला आणि त्यांची चिंता वाहिली. इथे एक प्रसंग सांगावासा वाटतो. या गुरुवारच्या केंद्रात सद्भक्त सीमा काळे यांनी सांगितलेली एक हृदयस्पर्शी आठवण आपल्यापैकी काही जणांनी ऐकली असेलच. सद्भक्त सीमाचे वय त्यावेळी 14-15 वर्ष असेल. ती तिच्या घरी अंजर्ल्याला जाणार होती. स्वामीजींनी तिला सांगितलं की घरी पोचल्यावर मला फोन कर. तर त्यावेळी मोबाईल फोन सगळे नव्हते, त्यामुळे बाहेर निघून मोबाईल फोन बूथवर जाऊन फोन करावा लागे. तर स्वामीजींच्या साधनेच्या वेळा, त्यांच्या भेटीच्या वेळा यामध्ये व्यत्यय तर येणार नाही ना, या विचाराने तिने त्यांना फोन केला नाही. इकडे गुरुमाऊलीला मात्र आपल्या लेकराची काळजी वाटत होती. स्वामीजींनी काही दिवसांनी सद्भक्त ताराताईला सांगितले की अगं ती लहान आहे, तिच्याकडे पैसे नसतील फोन करायला, त्यामुळे तू तिला पैसे पाठवून दे म्हणजे तिला माझ्याशी बोलता येईल. आणि ताराताईने मग मनी ऑर्डर करून तिला पैसे पाठवले. प्रवचनांच्या रूपाने त्यांनी एका माऊलीप्रमाणे सर्वांना बुधामृत पाजलं आणि दीपाप्रमाणे सर्वांना आपल्या प्रेमबंधनात जखडून ठेवलं. आमची ऐसी रीती करू जनावरी प्रीती, प्रेमग्रास मुखी घालू आम्ही जना सवय डोलू, असं ते एका अभंगात सांगतात. स्वामीजींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मजबूत देहयष्टी. नियमित व्यायामाने आणि युक्त आहार विहाराने त्यांनी ते कमावलं होतं. ते असं म्हणायचे की जर देह सुदृढ आणि निरोगी असेल तर त्याचा उपयोग परमार्थासाठी करून घेता येतो. त्यांनी त्यांचा देह अक्षरशः पोतेऱ्यासारखा जिजवला, इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाची अजिबात परवा केली नाही. कित्येक प्रसंगी बळ नसताना, देहाचे मोठे ऑपरेशन झालेले असताना देखील त्यांनी साधकांच्या भेटी नमस्कार घेतले. पॅरालिसिस झाल्यानंतर देखील त्यांनी केंद्रात यायला सुरुवात केली आणि एक हात उंचावून सांगत असत, बचेंगे तो और भी लढेंगे. देहाची परवा केली नाही असं बोलायला सोपं वाटतं, परंतु ते आचरायला तेवढंच कठीण आहे असा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी मला छातीत पॅल्पिटेशन्स किंवा छातीत धडधड असा थोडा त्रास झाला. खूप विचार केले त्याच्यामुळे, सर्व टेस्ट करून घेतले. काही काळजीचं कारण आहे का? सर्व काही नॉर्मल असल्यानंतर पण आता आपल्याला काय होतं, काही काळजीचं कारण आहे का? आज मग तेव्हा काय झालं होतं, मग आता काय होईल, हे सगळे उगीचचे विचार. थोडक्यात म्हणजे आपण स्वतःला किती स्पेशल समजतो याच्यावरनं ते थोडंसं लक्षात आलं. आणि देहाची ती क्षिती त्या नाही ही काय चीज असते म्हणजे हे थोडंसं काही बाई याचा थोडंसं कळलं. स्वामीजींनी सर्वांना खूप प्रेम दिलं. आपल्या प्रेमाने त्यांनी सर्व जग, सर्व साधक विश्व जिंकून घेतलं. साधकांच्या हृदयावर राज्य केलं. एक एक मंडळी अतिशय प्रेमाने जोडली. शून्यातून साधक विश्व निर्माण केलं. दोन प्रशस्त ध्यान मंदिरांची उभारणी केली. ते जनामध्ये रमले, विसावले, पण एखाद्या पद्मपत्राप्रमाणे तिथे राहून देखील ते आतून पूर्णपणे अलिप्त होते. त्यांना साधकांमध्ये राहायला आवडायचं. त्यांच्या एका अभंगात ते म्हणतात, लोकांताची ओढ वाटते जीवाचं, एकांतीच वाच आम्हा नित्य. विषय ना तुच्छ आम्हासी वाटत, हरीसी भेटत नित्य आम्ही. विषय तो हरी आम्हाती जाहला, लोकांती आम्हाला एकांताची. माधव म्हणे तुम्हा दिसे उफराटे, आम्ही कान फाटे जगा माझी. अजून एका अभंगात ते सांगतात, माधव आनंद आणि खेळे विश्वसागरी प्रेमे लोळे, प्रेम भराने मन हे झाले गुरुकृपा ही थोर. स्वामी माधवनाथ आपल्यासोबत त्यांच्या प्रेमाच्या रूपाने, बोधाच्या रूपाने आहेतच, पण त्यांच्या आठवणी ऐकताना, त्यांच्या गुणांचं चिंतन करताना सहज वाटून जातं की एकदा वेळ परत फिरावा आणि आपल्याला पण बच्चा आनंदात रहा हे शब्द त्यांच्याकडून आपण देखील ऐकावे, त्यांचं दर्शन आम्हाला देखील व्हावं. त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्याकडे एक मागणी मागावंसं वाटतं की स्वामीजी, तुमच्या गुणांचा अभ्यास आमच्याकडून या वर्षभर व्हावा आणि नंतर हाच अभ्यास पुढे आयुष्यभर देखील व्हावा. आमच्या मनातले सर्व विकल्प विकार यांचा नाश होवो, मन अधिकाधिक शुद्ध होवो आणि तुमच्या सेवेसाठी पात्र होवो. आणि हे आम्हा सर्व साधकांबद्दलच बद्दल होवो ही तुमच्या चरणकमली विनम्र प्रार्थना. हरिओम.
अभिजितने आता जसं सांगितलं की स्वामीजी अक्षरशः प्रत्येकाच्या जीवनात उतरले होते. त्यांनी केवळ परमार्थाने सांगितला तर स्वतःचं सर्व काही बाजूला ठेवून साधकांच्या अडीअडचणीला धावून जाणं काय असतं, दुःखावर कुंकर घालून मलमपट्टी करणं काय असतं, जीवापलीकडे जपणं काय असतं हे त्यांच्याकडे पाहून काही बाही समजू शकतं. साधक विश्वाचे ते अक्षरशः मायबाप होऊन राहिले होते. असे आपले स्वामीजी निरंतर आपल्यावर प्रेम करीतच राहिले. आपल्या देहत्यागानंतरही आज स्वामी मकरनाथांच्या रूपाने ते आपल्यावर कृपाक्षेत्र घडून आहेत. आपल्या सर्वांना परमार्थ मार्गावर स्थिर करीत आहेत। आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया की आमच्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना घडावी, त्यांना अपेक्षित असं वर्तन निरंतर घडावं। सद्भक्त पंकजदादांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आपण त्यांना विनंती करूयात।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींचं जन्म शताब्दी वर्ष सुरू झालं आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाला एक वेगळ्या प्रकारचं उधाण आलं। स्वामीजींच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांनी पुन्हा या केंद्राला तसेच सोन्याचे दिवस प्राप्त करून दिले। आज आपण हा जो परिसंवादाचा कार्यक्रम 25 ते 35 या वयोगटाचा पाहतो आहोत, याच्यामध्ये आपण स्वामीजींच्या अभंगावर परिसंवाद ऐकला। सद्भक्त तेजस सुमंत, डॉ सुशांत पाटोळे, सद्भक्त शुभांगी मैले, सद्भक्त अभिजित केंदूरकर आणि सूत्रसंचालक सद्भक्त प्राजक्ता आणि त्या अभंगाचं गायन करणारा सद्भक्त मोहर गरवारे, या सगळ्यांचं हे ऐकताना मला जुन्या दिवसांची आठवण झाली। आम्ही देखील मोठ्या स्वामीजींसमोर बसून अशाच पद्धतीचे स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगावरचे परिसंवाद सादर करत असू। त्यांनी जसं स्वामी माधवनाथांना बघितलं नाही तसं आम्ही देखील स्वरूपानंदांना बघितलेलं नव्हतं, पण स्वामीजी ज्या पद्धतीने स्वरूपानंदांबद्दल बोलायचे त्यांनी स्वरूपानंदांची प्रातिभ मूर्ती आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहायची। हा परिसंवाद या मंडळींनी जो सादर केला तर मला असं वाटलं की स्वामी मकरंदनाथांनी स्वामी माधवनाथांची जी आठवण केंद्रामध्ये जिती जागती ठेवली आहे त्याप्रमाणे ह्या मंडळींनी देखील स्वामी माधवनाथांचं प्रातिभ दर्शन घेतलं। आमच्यापेक्षा ही मंडळी थोडी काकणभर भाग्यवान अशा करता मी म्हणतो की स्वरूपानंदांचं तैलचित्र स्वामी माधवनाथांचं प्रवचन ऐकतानाच आपण सर्वजण बघतो, पण स्वामी माधवनाथांची पूर्णाकृती मूर्ती ही सद्भक्त अभिजितनी जी घडवली स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली त्याचं दर्शन आता आपण नित्य घेऊ शकतो। अतिशय हृदयभोग केलेली ही मूर्ती आपल्याला स्वामीजींचं नित्य स्मरण देत राहील। या सर्व मंडळींनी स्वामीजींचे अनेक विविध गुण सांगितले। सद्भक्त सुशांत म्हणाला की हे वय असं आहे की झोकून देणं आणि जिद्दीने साधना करणं हे या वयामध्ये जमू शकतं। अत्यंत अबोल पण विनम्र असलेला सुशांत हा ओएमजीसीवर डॉक्टर म्हणून काम करतो, 15 दिवस पुण्यात आणि 15 दिवस समुद्रामध्ये आत बॉम्बे हायवर की जिथे मोबाईल वापरायला देखील परवानगी नाही अशा स्थितीमध्ये तो राहतो। कौतुक मला त्याचं असं वाटलं तो कधीच तुम्हाला सांगणार नाही पण मी सांगतो तुम्हाला, 12वीनंतर त्याचा भाऊ इंजिनियर झाला आणि त्याला डॉक्टर व्हायचं होता, पण तेवढे मार्क पडतील की नाही म्हणून त्यांनी 1 वर्ष मध्ये नुसता अभ्यास केला, ड्रॉप घेतला आणि 197 मार्क मिळून त्यांनी बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळवली। जिद्द आणि झोकून देणं हे काय असतं ते जेव्हा म्हणाला तेव्हा मला त्या गोष्टीची आठवण झाली। स्वामीजींचं जीवनचरित्र या मंडळींनी उलगडून दाखवलं आपण पाहतो आहोत, स्वामी मकरंदनाथांचं लीलाचरित्र आपण पाहतो आहोत, जन्मशताब्दीमध्ये आपण काय काय करणार आहोत याची आपण यादी आपल्या मनाशी खुणगाठ म्हणून बांधतो आहोत। स्वामीजींच्या चरित्रामध्ये मला असं वाटतं की नियमितता आणि परिमितता हे दोन तरळीचे शब्द होते। वयाच्या 10व्या वर्षी त्या कथेकरी बुवांनी त्यांना सांगितलं की बाळ चहा सोडशील आणि व्यायाम करशील. हो म्हणले आणि तिथनं शेवटपर्यंत म्हणजे जोपर्यंत त्यांना उभं राहता येत होतं, जोपर्यंत ते काठी टेकत टेकत समोर माया अपार्टमेंटमध्ये येऊ शकत होते, तोपर्यंत ते दुपारी फिजिओथेरपीचा व्यायाम करत असत. नियमितता काय असते याच्याबद्दल आणि पॅरालिसिस व्हायच्या आधी कधी जर आम्ही माया अपार्टमेंटच्या तिथे ध्यानाच्या वेळेला जर लवकर गेलो तर जोर बैठका ज्यांनी काढलेल्या आहेत त्यांना माहिती आहे शड्डू ठोकणं म्हणजे काय असतं, म्हणजे दंडावर असा आवाज तयार जे असतात ते काढतात. तर कधी कधी स्वामीजींचा तो आवाज ऐकू यायचा. शेवटपर्यंत एक गोष्ट ठरवली की ती शेवटपर्यंत करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव गुण होता. समर्थ एके ठिकाणी असं म्हणतात, रूप लावण्य अभ्यासितांनाये, सहज गुणासी न चले उपाय, काहीतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. आपण हा जो परिसंवाद आता बघितला, आपण जे जन्मशताब्दी वर्षामध्ये स्वामीजींचं चरित्र उलगडून पाहणार आहोत वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये, जसं शुभांगी म्हणली की मी काय घेऊ शकते या चरित्रातनं, देहबुद्धीती दूर सारिली अहंतेची देगी तोडिली, ईश्वर बुद्धी दृढती केली क्रोधा नाही था, हे कडव आपल्या जवळ येऊ शकत. मी देखील माझं चिंतन प्रगत करतो आहे या मुलांबरोबर. आवड माझं बहु भक्तजनांची हे त्यांचं गणित आहे, साकड आम्हा प्रेमीजनांची त्यांनी धावून धावून केलं हे जे सुशांतनी सांगितलं त्यांचं एक ते वेगळं दालन होतं. नको कसरत ती बुद्धीची भावची एक नाव, हे आपल्याला करता येईल. ही सगळी मंडळी अतिशय हुशार अशी आहेत. प्रत्येक जणाचा जर तिने आलेख सांगितला किंवा जी ओळख सांगितली तर प्रत्येकजण सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहे. बुद्धी आहे पण परमार्थामध्ये बुद्धीपेक्षा भाव हा जास्त प्रमाण आहे हे आतापर्यंतच्या सगळ्या चरित्रांमध्ये आपल्याला दिसून येतं. लातू महाराज होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रामकृष्णांनी त्यांना गम भम श्री गणेश शायन म्हणा असं शिकवायचा प्रयत्न केला. लाटू म्हणले तुला काही येत नाही, पाटी पेन्सिल घेऊन ये मी तुला शिकवतो. 3 दिवस झाले लाटूंना काही येईना. शेवटी रामकृष्ण म्हणले ते टाकून दे पाटी वगैरे तुला काही नाही जमणार. तर लाटूंनी टाळ्या वाजवल्या आनंदाने. आपल्याला आश्चर्य वाटतं. ते म्हणले अहो हे शिकवणारे कितीतरी आहेत बाहेर, पण भगवत भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण करणं आणि ती शिकवणं आणि ती जपून ठेवणं, जसं प्राजक्तांनी सांगितलं की तो भाव निर्माण झालेला करपून नको जायला, हे तयार करून घेऊन ते टिकवण्याचं काम तुमच्याकडेच येऊन शकता येतं ना, बाकीच्यांकडे ते मिळत नाही, त्यामुळे बरं झालं तुम्ही ते टाकून दिलं. बुद्धीची कसरत खरंच इथे चालत नाही. भावची एक नाव डाय विल बी डन असं तो म्हणाला. आपल्याला सद्गुरूंच्या ठिकाणी अशी खरोखरीच प्रामाणिक शरणागती पत्करता येऊ शकते हे या चरित्रातून आपल्याला दिसू शकतं. स्वामीजी किती मोठे होते ते त्यांच्या ठिकाणी खरोखरीच मोठे होते. त्यांना स्वरूपानंदांनी तशी पावती पण दिली. हे सगळं त्यांच्या ठिकाणी खरोखरीच सत्य आहे, पण आपल्या ठिकाणी आपण काय करू शकतो ह्याचं मात्र मी या जन्मशताब्दी वर्षामध्ये आणि पुढे जेवढं काय आयुष्य असेल त्याच्यामध्ये प्रामाणिक प्रयत्न करण्याचं मात्र स्वामीजींसमोर कन्फेशन देतो आहे असं मला वाटतं. आज माझं खरंच भाग्य आहे की या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या मंडळींनी मला देखील माझं मनोगत सांगायची संधी दिली. संत संगती निवांत रमलो, आप आपल्याला करता येईल। स्वामीजींच्या संगतीमध्ये अत्यंत निश्चिंत होऊन निवांत होणं आपल्याला जमू शकेल। ज्ञानदेवीचा भक्त झाल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्यांच्या मुखातून आपण श्रवण करतो आहोत, आपल्याला आपल्या शक्तीबुद्धीनुसार त्याचा अभ्यास करता येईल। आम्ही जेव्हा स्वामीजींसमोर प्रवचन करायचो मागे बसलेले असायचं, आता आहेत मागे बसलेले आणि डावीकडे पण बसलेले आहेत। एखादी ओवी जर त्या प्रसंगाला अनुरूप अशी चपखल आम्ही उद्धृत केली असं मी आता उगीच छाती पुढे काढून म्हणतो, आम्ही पोपट आहोत खरं तर त्यांचे। रोज त्यांचं प्रवचन ऐकून हे सगळं पाठ होऊन गेलं, पण त्यावेळेला त्या साजेशी एखादी जर ओवी आली तर पाठीमागनं असा हुंकार आला की असं वाटायचं काय आपल्याला जमतंय, पण हे खरंच होतं त्यावेळेला। ज्ञानदेवीचा भक्त आपल्याला होता येईल, पण भक्त म्हणजे त्यांनी जसं एक एक ओवी अनुभवली आणि आचरणात आणली तशा पद्धतीने आपल्याला भक्त होता येईल का, असाही कुठेतरी विचार आपण आतमध्ये या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करूयात। गुरुकृपेने तृप्त झालो सुखाचा वर्षा हे देखील आपण अनुभवतो आहोत। माधव मागे कधी ना पाही ते असं म्हणत की मी जे काय निर्णय घेतले त्याबद्दल मला कदापिही पश्चाताप करायची वेळ आली नाही, आपली कपॅसिटी नाही। आपण आत्ता एक निर्णय घेतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा पश्चाताप आपल्याला होतो, आपल्याला माहिती आहे आपलं गणित काय आहे ते आपल्याला माहिती आहे। पण याचा अजून एक अर्थ मला असा वाटला, आपल्या पूर्वायुष्याकडे स्वामीजींनी कधीही बघितलं नाही। माधव मागे कधी ना पाही, तू कुठल्या घरातून आलास, तुझ्यावर संस्कार काय झालेले आहेत, तुझं गत आयुष्य कसं गेलं, कदापिही त्यांनी विचारलं नाही। पूर्ण विश्वास टाकणं काय असतं हे त्यांनी केलं। आपल्याला आपल्या सगळ्यांची गत आयुष्य माहिती होती आणि तरी देखील आज आपण इतकी वर्ष झाली इथे येतो आहोत हे केवळ त्यांच्या आपली चिंता वाहनांनी आणि आपल्यावर निर्हेतुक प्रेम करण्यानी आपण हे सर्व करतो आहोत। म्हणून माधव मागे कधी ना पाही सर्वत्रांची चिंता वाही, देहाची ती क्षिती त्या नाही आपण आत्ता बघितला। जगची विसावा ठाव साधक विश्वामध्येच त्यांना अतिशय शांत वाटत असे, ते मोठ्या प्रेमाने साधकांमध्ये राहत असत। मागे कधीतरी स्वामीजींनी बोलता बोलता सांगितलं की मुलं आम्ही जेव्हा असायचो तेव्हा ते साधारण गंभीर असायचे आणि कार्याबद्दलच्या गोष्टी थोड्या ज्ञानेश्वरीतल्या दासबोधातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेल्या आत्मज्ञानाबद्दलच्या गोष्टी असं काही एक तात्विक ते आमच्याबरोबर बोलायचे। पण जेव्हा पंचकन्या वीणा जयू तारा कांचन या जेव्हा त्यांच्या तिथे असायच्या तेव्हा हलकं फुलकं वातावरण म्हणजे काय असतं हे त्यांनीच अनुभवावं। मध्ये सद्भक्त संध्यांनी तो उखाणा घेऊन सांगितलं ना आपल्याला, तोडका मोडका संसार करीन गिरीशरामचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ, तोडक्या मोडक्या संसारात करीन मी परमार्थ, गिरीशरावचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ। काय म्हणजे एकीकडे ज्ञानेश्वरीवर एवढं उत्तुंग प्रवचन करणारे, पण थोडं गंभीर झालं वातावरण असं जर वाटलं तर असं काहीतरी सांगून इतकं सगळं रिलीज करून टाकायचं प्रेशर आणि परत त्या विषयाला ते हात घालायचं, अशी एक वेगळी खुमारी ही त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व जीवनामध्ये दिसायची। पण हे सर्व करत असताना मला असं वाटलं की 25 ते 35 हे जे वय आहे या वयामध्ये अनेक भूमिका या निभाव्या लागतात। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कोणाचा तरी मुलगा असतो, मुलगी असतो, नातू असतो किंवा नात असतो, त्याच्यानंतर आपल्याला आपली नोकरी किंवा उद्योगधंदा सांभाळावा लागतो, तिथनं आपण वडील देखील असतो, नोकरी उद्योग धंद्याच्या ठिकाणी आपण सहकारी किंवा मित्र ही देखील एक भूमिका निभावत असतो. इतर नातेवाईकांबरोबर आपल्याला काही एक प्रेमाचे संबंध ठेवावे लागतात. आणि या सर्व गोष्टींमध्ये नोकरीचा वेळ आणि या सगळ्या गोष्टी जर धरल्या तर खूप व्यस्त प्रमाण होण्याची शक्यता असते. नियमितता आणि परिमितता हे जे स्वामीजींच्या आयुष्यात आपल्याला दिसतं त्याच्याकरता या सगळ्या भूमिका निभावताना आपल्याला हे जमवावं लागेल. आणि हे सद्गुरूंच्या सान्निध्याने अतिशय सहज जमतं असं मला वाटतं. ही वास्तविक या सर्व भूमिका जमवताना तारेवरची कसरत आहे असं वाटतं. पण सद्गुरूंचा सहवास हा त्यावेळेला संख्या कमी होती त्यामुळे खरोखरच आम्हाला 1-to-1 असं जे म्हणतात तसा मिळाला. आता संख्या खूप आहे पण स्वामीजींनी ज्या एका नियोजनबद्ध पद्धतीने हे युवा स्नेहाचे गट केलेले आहेत त्यामुळे त्या त्या गटाला स्वामी मकरंदनाथ देखील तसे 1-to-1 उपस्थित असतात. आधी जी बैठक होते तेव्हा स्वामीजी जेव्हा सकाळी भेटतात मंगळवारी मी आलो नाही अजून खरं त्या कार्यक्रमाला त्यामुळे कधीतरी गल्लत होते माझी. मंगळवारी जेव्हा स्वामीजी भेटतात तेव्हा मी कोणाकोणाकडनं तरी ऐकतो की मी स्वामीजींशी जाऊन खूप व्यवस्थित बोललो आणि स्वामीजींनी देखील मला तेवढा वेळ देऊन माझ्या सर्व शंकांचं निरसन केलं. हे जे होतं त्यांच्या सान्निध्याने त्यांनी नियमितता आणि परिमितता ही परत एकदा आपल्या ठिकाणी पक्की होते. आणि सगळ्यात मुख्य मला असं वाटतं की केंद्रातल्या आपल्या उपस्थितीनी अर्थात ही उपस्थिती ही त्यांच्या ओढीनी आपली असते. मुळात जे आपले विचार प्रवाह आहेत मनाच्या ज्या ओढी आहेत त्या सगळ्या तोडण्याची एक सहज ताकद त्यांच्या सहवासामध्ये आहे. म्हणून केंद्रातल्या उपस्थितीमध्ये त्यांच्याकडून होणाऱ्या श्रवणांनी त्यांनी विचारांची येणारी सुस्पष्टता ध्येयाबद्दलची निश्चितता त्याकडे अग्रेसर होण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती आणि सर्वात मुख्य म्हणजे आत्मज्ञानाचं जे ध्येय आहे ते रसमय आहे. सगळं आपलं बाकीचं जीवन जगत असताना हे खरोखरीच साध्य करता येतं याबद्दलची एक हमी ते रसमय आहे हे मुख्यत्वे करून त्यांच्याकडे बघून आपल्याला कळतं. हे मोठ्या स्वामीजींकडे बघितल्यानंतर देखील कळायचं. ही दोन्ही जीवनं वेगळी नाही आहेत खरं तर. आणि त्यामुळे आपण खरंच हे प्राप्त करून घेऊ शकतो याबद्दलचा एक विश्वास आपल्याला या जन्मशताब्दीच्या निमित्ताने परत आपल्या अंतःकरणामध्ये जागृत करता येईल. हे जर आपल्याला जमवता आलं हे अंतर जर आपल्याला कापता आलं आपलं आत्ता जे आहे जीवन ते आणि त्यांनी ध्येय ठेवलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला स्वामीजी असं सांगतात की मी दोनच पावलं तुमच्या पुढे आहे तुम्ही एक राहा मी आहेच तुमच्या पुढे. हे आपल्याला खरोखरच करून घेता येईल अशी खात्री आपल्या सगळ्यांना या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणि तिथन पुढे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ही अंतःकरणामध्ये बाळगता येईल. याच्याकरताच खरं तर त्यांचं जीवन होतं आणि आहे. त्यांचं जीवन बाकी कशाकरता नव्हतं. त्यांचं जीवन मनुष्य जीवनामध्ये आत्मज्ञान हे बाकी सगळं करत असताना नक्की करून घेता येतं प्रोव्हाइडेड नियमितता आणि परिमितता असेल तर. ते म्हणत की पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं पण त्याला बांध घालून जर कालवे काढले तर हजारो एकर शेती त्याच्यातनं फुलू शकते पण तो जर बांध घातला गेला नाही तर ते पाणी चार वाटांना वाहून जाऊन त्याचा काही उपयोग होत नाही. तशा पद्धतीने त्यांनी आपल्याला असं सांगितलं की नियमितता. त्यावेळेला पुण्यामध्ये एवढी गर्दी नव्हती सायकलवरून सहज आम्ही इकडे तिकडे जाऊ शकायचो. आता खूप ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पण ही मंडळी इतकी कृपाळू आहेत की स्वामी मकरंदनाथांनी आपल्याला असं सांगितलं की एक दिवस कुठला तरी ठरवा आणि त्या दिवशी तुम्ही केंद्रात उपस्थित असलात तरी मी त्याला नियमितता असं समजेन। याच्यापेक्षा आणखीन पुढचं आता काही नाही मिळू शकत आपल्याला। आता उत्तरदायित्व आपल्यावर आहे की तो दिवस आपण जो ठरवलेला असेल तो त्याबद्दलही त्यांचा आग्रह नाही। इतक्या अनाग्रही वृत्तींनी पण आत्मज्ञानाकरता अग्रेसर होण्याकरता ते आपल्याला जर खुणावत असतील तर मात्र आपल्याला आता त्यांना आश्वस्त करण्याची वेळ आहे। परिस्थितीबद्दल आपल्याला काहीही तक्रार करता येण्यासारखं नाहीये, कारण मोठे स्वामीजी ज्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये आले, ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं सगळं संसार उभा केला आणि परमार्थाचं साम्राज्य उभं केलं, त्यांनी ते एक हाती केलं। त्यांची विलक्षण ताकद होती, म्हणून मी सुरुवातीलाच म्हणलं की त्यांचं जे होतं ते वेगळ्या पद्धतीने आपण बघत राहतो, पण जे आपल्याला करता येईल ते मात्र आपण बघू। त्यांनी हे सगळं एक हाती उभं केलं, त्यांच्या पश्चात काही एक काळ असा गेला, आपल्यापैकी काही जणांनाच फक्त त्याची कल्पना असेल, बहुतेकांना काही माहीत नाही। तो काळ असा धकाधकीचा गेला की त्याच्यामध्ये स्वामी मकरंदनाथांनी मोठ्या खंबीरपणे देहाची ती क्षिती त्या नाही हे जसं त्यांच्या बाबतीत होतं तसं यांच्याही बाबतीत आहे। अक्षरशः हाडाची काडं करून म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी हे सगळं पेललं आणि आपल्याकरता हे परत छत्र आपल्यावर भरलेलं आहे। म्हणून आपली जर परिस्थिती बघायचं झालं तर आपण बॉर्न विथ गोल्डन स्पून असं आपल्याला म्हणता येईल। सगळं रेडी टू ईट, फास्ट फूडचा जमाना आहे ना आता, रेडी टू ईट असं आपल्याला सगळं तयार, वेल फर्निश्ड, रेडी टू लिव्ह असं हल्ली तर किती जाहिराती असतात, तुम्ही या आणि राहायला का। तसं हे सगळं प्रांगण त्यांनी आपल्याकरता उभं केलं या दोघांनी, पण हे सगळं असताना बेसावध मात्र होण्याचं शक्यता राहते। त्याच्याकरता देखील आपल्याला ह्या जन्मशताब्दीचा उपयोग करून घेता येईल। आपण बेसावध नको राहायला, हे सगळं आहे, हे सगळं उत्तम आहे, किती गोड वातावरण आहे, आहेच खरंच आहे, पण ह्या सगळ्या वातावरणातनं इथे असताना मी जे काय घेतो ते जेव्हा मी माझ्या ठिकाणी एकटा असतो तेव्हा कशा पद्धतीने सांभाळतो, कशा पद्धतीने मी रमून राहतो। संत संगती निवांत रमलो, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा रमू शकतो का नाही, हा आपण आपल्यावर करून घ्यायचा प्रयोग आहे असं मला वाटतं। स्वामीजी इथे आहेत, त्यांच्या रूपाने स्वामी माधवनाथ देखील चैतन्य रूपाने आपल्यामध्ये आहेत, मातोश्री मधुरातही आहेत, सरलाताई देखील आठवणींच्या रूपाने आपल्यामध्ये आहेत। ही चारीही मंडळी आपल्याला चारीही दिशांनी सांभाळत असताना त्यांच्या या स्मरणानी जेव्हा मी एकटा असतो माझ्या ठिकाणी तेव्हा मी रमून राहू शकतो का आत्मभावामध्ये। रमून आपण अनेक ठिकाणी राहू शकतो तसं म्हटलं तर, पण आत्मभावामध्ये निर्भर होऊन निश्चिंत होऊन मी राहू शकतो का याचा अभ्यास आपण सर्वजण या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आणि पुढे जेवढं आपलं आयुष्य आहे तेवढं मोठ्या आनंदाने करू। प्रेशर नको, डोक्यावर स्वामीजींनी आत्मबोधाचं ओझं ठेवलं आता ते ओढावंच लागेल बाबा मला, असं प्रेशर नको। स्वामीजी म्हणायचे हसत खेळत बैकुंठ जावे, हसत खेळत स्वामीजींबरोबर किती आनंदाने आपला काय जातो। ते जेव्हा कधीतरी, आता खूप त्यांचा व्यस्त कार्यक्रम झालेला असल्यामुळे कधीतरी जेव्हा म्हणतात काय पंकज बस सगळ्या जुन्या आठवणी एका क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहतात, अंगावर रोमांच येतात, तेवढी शिदोरी पुरते आणि परत कामाला लागायचं आपण। म्हणून आजच्या या परिसंवादाच्या निमित्ताने मला असं वाटतं की हे जे आत्मनिवेदनाचं ध्येय त्यांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे, अतिशय सोपं करून ते आपल्याला सांगता आहेत। ते ध्येय मोठ्या आनंदाने, वास्तविक खरं तर त्यांच्या उपस्थितीमध्येच आपल्या सर्वांना गाठता येऊ अशी मी त्यांच्या श्रीचरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांकरता आशीर्वाद मागतो। आणि मोठ्या स्वामीजींच्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी नियमितता आणि परिमितता आहे, या दोन काठ्या हातात घेऊन आम्हाला देखील या भवसागराच्या पलीकडे सहज तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी येता येवो हाच आशीर्वाद मागून आज आपण इथे थांबूयात। हरिओम तत्सत। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।